श्लोक 37वा। यथैधांसि समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा। हे अर्जुना, प्रज्वलित केलेला अग्नी जसा काष्ठांचे भस्म करून टाकतो, तसा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो। सांगई भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहटुळी काय अभ्रपुरे। तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलय काळची वावटळ, तिच्या पुढे ढग काय टिकणार आहेत सांग बर। कि पवनाचे निकोपे, पाणीयेची जो पळीपे, तो प्रळया नळू दडपे तृणे काष्ठे काई। अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलय काळचा अग्नी केवळ पाण्याने पेटतो, तो गवत व काष्ठे यांनी दबेल का। श्लोक 38वा।
नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं निह विद्यते, तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनिविन्दति।
या ज्ञानासारखी पवित्र करणारी वस्तू या जगात कोणतीही नाही। योगाचरणाने स्वतः योग्यता प्राप्त झालेल्या मुमुक्षुला हे ज्ञान कालांतराने प्राप्त होते।
म्हणून असो हे न घडे, ते विचारिताची असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे।
असो, म्हणून असे घडणे अशक्य आहे, नुसत्या विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते। एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही।
एथ ज्ञान हे उत्तम होये, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा।
इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे, इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे। ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कोठे आहे।
या महा तेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसले गिवसे आकाश हे।
या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल, किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल।
ना तरी पृथ्वीचे निपाडे, काटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमारा।
अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही आढळेल, तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल।
म्हणून बहुती परिपाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी।
म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला तरीही व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे।
जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारीखी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची।
अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे।
आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळू फेडणे, तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा।
आता म्हणजे यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय। यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण जे बोलत आहात ते खरेच आहे।
परितेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव हे मनोगत देवे जाणीतले।
पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले।
मग म्हणत असे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी उपावो तुज।
मग तो म्हणाला, अर्जुना ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो, आता या गोष्टीकडे नीट चित्त दे। श्लोक 39वा।
श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति।
श्रद्धावान, ज्ञान तत्पर आणि जितेंद्रिय अशा गुणाने युक्त मनुष्याला ज्ञान प्राप्त होते। ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ अशी मोक्षरूपी शांती त्याला प्राप्त होते।
तरी आत्मसुखाची आगोडिया, विटे जोका सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही।
तर आत्मसुखाच्या गोडीमुळे जो सर्व विषयांना विटलेला असतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो।
जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेखे, जो श्रद्धेचे निसंभोगे, सुखिया जाहला। जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे म्हणजे त्या कर्मचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो, तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे। त्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वस्ती असते, ते ज्ञान त्याला शोधित येऊन हटकून पोचते। ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा। ते ज्ञान अंतःकरणात स्थिर बसते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो, पुढे आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो। मग जे उती वास पाहिजे ते उती शांतीची देखिजे, तेथ आप परू नेणीजे निर्धारिता। मग ज्या बाजूला पाहिल त्या बाजूला त्याला शांतीच दिसते, त्या अमर्याद शांतीचे पैलतीर कोठे आहे ते विचार करूनही समजत नाही। ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता। अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते आता राहू दे। श्लोक 40। अज्ञश्चा श्रद्धधानश्च संशय आत्मा विनश्यति, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः। आत्मज्ञानहीन श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्य नाश पावतो, त्यातून संशयी मनुष्याला इहलोक साधत नाही, परलोक साधत नाही आणि सुखही मिळत नाही। ऐके जया प्राणीयाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काई वरी मरण चांग। ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्याच्या जिन्याला काय म्हणावे, त्यापेक्षा मरण बरे। शून्य जैसे का गृह का चैतन्ये वीण देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन। जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ असतो, त्याप्रमाणे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे। अथवा ज्ञान कीर आपुनो हे परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै। अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने निरंतर बाळगली तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे। वाचूनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण। एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो त्याच्या बद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशय रूप अग्नीत पडला असे समज। ते अमृत ही परी नावडे, ऐसे सावियाची अरोचकू जई पडे, तई मरण आले असे पुढे जाणो ये की। अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेला स्वभावतःच येते त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे। तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञाने सीची माझे, तो संशये अंगीकारीजे एथ भ्रांती नाही। त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो तो संशयाने घेरला जातो, यात संशय नाही। मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा। अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला असे समज, तो इहपर लोकातील सुखाला आचवला। जया काळज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैसी नेणे, आगी आणि चांदणे सरिसेची मानी। ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो। तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिता हित। त्याप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत। हा रात्री दिवसू पाही, जैसा जात अंध्या ठाऊ वा नाही, तैसे संशयी असता काही मनान ये। पहा, ही रात्र आणि हा दिवस असे जन्मंद माणसाला ज्याप्रमाणे ठाऊक सुद्धा नसते, त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही। म्हणनी संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणीयांसी। म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही। हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे। येणे कारणे तुवा त्याजावा, आधी हाची एकू जिणावा, जो ज्ञानाची या अभावा माझी असे। एवढ्या करता तू याचा त्याग करावा, जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या या एकट्यालाच पहिल्यांदा जिंकावे। जई अज्ञानाचे गडद पडे, तई हा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा। जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो, म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो। हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसू निठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय। हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असं नाही, तर बुद्धीलाही व्यापून टाकतो, त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात। श्लोक 41। योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम्, आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय। योगाने ज्याची कर्मे नाश पावली आहेत आणि जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य दर्शन स्वरूपी ज्ञानाने ज्यांचे संशय नष्ट झाले आहेत, अशा आत्मवेत्या ज्ञानी मनुष्याला हे धनंजय कर्मे बद्ध करू शकत नाहीत। ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडग। एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो। चांगले ज्ञानरूप खडग जर हाती असेल तरी तेने ज्ञान शास्त्रे तिखटे, निखळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसीचा। तर या ज्ञानरूपी तीक्ष्ण शास्त्राने हा संपूर्ण नाश पावतो, मग मनावरील सर्व मळ निशेष नाहीसा होतो। श्लोक 42। तस्माद् अज्ञान संभूतं हृस्तं ज्ञानासीनात्मनः, चित्वैनं संशयं योगं आतिष्ठोत्तिष्ठ भारत। म्हणून हे भरत कुलोत्पन्न, अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या या संशयाचा ज्ञानरूपी खडगाने छेद करून आपल्या क्षात्रधर्माला उचित अशा कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धाला उभा राहा। हरि ओम तत्सत इति श्रीमद भगवद गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोध्याय। या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करोनी हृदयस्ता संशयासी। एवढ्या करता अर्जुना अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू। ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्री कृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राय। संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक, सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण, तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला। तव या पूर्वा पर बोलाचा, विचारूनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्नू अवसरीचा करिता होईल। पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न करेल। ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढ। ती संगतवार कथा, ती अर्थाची खाणच, तो रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल। जयाची या बरवेपणी, की जे आठा रसांची वोवाळणी, जो सज्जनाची ये आयणी विसावा जगी। ज्याच्या चांगलेपणावरून आठही रस, नऊ रसांपैकी शांतरसाशिवाय इतर आठही रस ओवाळून टाकावेत, जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे। तो शांतूची अभिनवेल, ते परियसा मराठे बोल, जे समुद्रा हुनी सखोल अर्थ भरित। तो शांतरसच ज्यात अपूर्व तेने प्रकटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका। जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसत असले तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते, त्याप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवाला येईल. ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्प वृक्षु जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे. अथवा इच्छा करणाऱ्याच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे. हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. पण हे राहू द्या, जास्त काय सांगावे, जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआपच समजते, तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे. जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप गुण आणि कुल यांनी युक्त आणि शिवाय पतिव्रता असावी, त्याप्रमाणे या बोलण्याच्या मर्यादेत शांतीला म्हणजे शांतरसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल. आधीच साखर आवडे तेची जरी ओखदा जोडे तरी सेवा विना काकोडे नावा नावा. आधीच साखर प्रिय आणि त्यात जर ती औषध म्हणून मिळाली तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे. सहजे मलया निळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद व सुगंधित असतो, त्यातच जर त्याला अमृतासारखी गोडी प्राप्त झाली व दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल. तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हेते नाचवी देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तर तो आपल्या स्पर्शाने शरीर शांत करील, आपल्या गोडीने जिभेला नाचविल, त्याचप्रमाणे कानांकडून वाहवा मिळवी. तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मूळवणे विकृती विणे. तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे, एक तर कानांचे पारणे फिटेल आणि दुसरे अनायसे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दूध साकरे तरी निंब का पियावा. जर मंत्र प्रयोगानेच शत्रूस ठार मारता येईल तर उगीच कटार कमरेला का बांधून ठेवावे. जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल तर कडुलिंबाचा रस पिण्याचे कारणच काय. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. याप्रमाणे मनाला न मारता इंद्रियांना दुःख न देता येथे ऐकण्यानेच आयता मोक्ष मिळणार आहे. म्हणून आथिलिया आराणुका गीतार्थू हानिका ज्ञान देवो म्हणे आईका निवृत्तीदासू. म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम चतुर्थोऽध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः.